विविध भारती पुणे, सविता म्हसकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीतर्फे 2026-27 या शैक्षणिक वर्षापासून काही इयत्तांसाठी नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करण्यात येणार आहेत. यावर्षी जूनमध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीची नवीन पुस्तकं उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. या संदर्भात बालभारतीनं अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून कोणती पुस्तकं घ्यावीत आणि कोणती टाळावीत याबाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा येत्या 14 जून रोजी करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक संमेलनासाठी सहसंयोजक म्हणून पुणे नगरवाचन मंदिर आणि पुणे पुस्तक महोत्सव या दोन संस्था इच्छुक आहेत. महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची काल बैठक झाली. यावेळी अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी पदाची सूत्र स्वीकारली. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे या हेतूनं इतिहास संशोधन क्षेत्रातील शिलेदार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि शिवभूषण निनाद बेडेकर यांचं कार्य महान आहे असे गौरवोद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी काल पुण्यात काढले. इतिहासाच्या पाऊलखुणा बहुउद्देशीय संस्था, पांचजन्य फाउंडेशन आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं यंदाचा शिवभूषण निनादराव बेडेकर स्मृती पुरस्कार काल बलकवडे यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कला आणि स्थापत्यशास्त्रतज्ञ डॉ अरविंद जामखेडकर यांच्या हस्ते बलकवडे यांना गौरवण्यात आलं. हिंदुस्थानात लढाई हरलेल्या अलेक्झांडरला जगत जेता ठरवून आजही इतिहासाच्या अभ्यासक्रमात पहिला धडा त्याच्याविषयी का आहे असा प्रश्न बलकवडे यांनी यावेळी उपस्थित केला. महाराष्ट्राचा इतिहास एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांना पुन्हा एकदा एकत्र यावं लागेल असं ते म्हणाले. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी उद्या एका सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. अगर है शौक मिलने का या कार्यक्रमात संगीतकार राहुल श्रीवास्तव यांच्यासह राजेश दातार, मृण्मयी फाटक, सावनी लाड यांचं गायन रसिकांना ऐकता येणार आहे. उद्या मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे. राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं देण्यात येणारा साने गुरुजी समता पुरस्कार यंदा डॉ भीमराव यशवंत आंबेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या 4 जून रोजी पुण्यातील साने गुरुजी स्मारक इथं हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. डॉ भीमराव यशवंत आंबेडकर दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून देशभर सामाजिक सद्भावना, समता आणि बंधुतेचा संदेश पोचवत आहेत. समाजातील विविध घटकांमध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पुण्यात गेल्या वर्षी एका रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला लोक अदालतीच्या माध्यमातून न्याय मिळाला आहे. मोटार अपघात न्यायाधिकरणात दाखल करण्यात आलेल्या दाव्यावर सामंजस्यानं तडजोड होऊन संबंधित कुटुंबाला 1,08,00,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली, त्यामुळे पीडित कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. मोटार अपघात न्यायाधिकरणाचे प्रमुख सदस्य न्यायाधीश बी डी कुलकर्णी आणि अॅडव्होकेट अतुल गुंजाळ यांच्यासमोर हा दावा मार्गी लागला. पुणे महानगरपालिकेची महत्वपूर्ण प्रशासकीय आढावा बैठक आज महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. अतिरिक्त आयुक्तांसह अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. या बैठकीत विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेण्यात आला, तसंच आगामी विकास कामांबाबत महत्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले. घनकचरा व्यवस्थापन, वाहनतळ व्यवस्थापन, जुन्या इमारतींचा पुनर्विकास तसंच आरोग्य क्षेत्रात आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. सर्व प्रस्तावित विकास कामं करताना सर्व विभागांनी नागरिकाभिमुख पारदर्शक पद्धतीनं आणि वेळेवर कामं पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी यावेळी दिले. पुणे शहर आणि परिसरात आज दिवसभर उन्हाची काहिली जाणवत होती. दुपारनंतर वातावरण काहीसं ढगाळ झालं. आज कमाल तापमान 42 तर किमान तापमान तापमान 24.8 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही पारा 42 अंशांच्या आसपास जाईल असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू ताज्या पुणे वृत्तांतमध्ये संध्याकाळी 6 वाजता. नमस्कार.